हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो। नमः ककुभाय निषंगिणे सेनानां पतये नमो। नमो निषंगिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो। नमो वंचते परिवंचते स्थायूनां पतये नमो। नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो। नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो। नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो। नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो। नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यः शवो नमो। नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यः शवो नमो। नम आयच्छद्यो विसृजद्भ्यः शवो नमो। नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यः शवो नमो। नम आसीनेभ्यः शयानेभ्यः शवो नमो। नम स्वपद्यो जाग्रद्भ्यः शवो नमो। नमस्तिष्ठद्यो धावद्भ्यः शवो नमो। नमः सभाभ्यः सभापतिभ्यः शवो नमो। नमो अश्वेभ्यो श्वपतिभ्यः शवो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यः शवो नमो। नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यः शवो नमो। नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यः शवो नमो। नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यः शवो नमो। नमो गणेभ्यो गणपतिभ्यः शवो नमो। नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यः शवो नमो। नमो महद्यक्षुल्लकेभ्यः शवो नमो। नमो रथेभ्यो रथेभ्यः शवो नमो। नमो रथेभ्यो रथपतिभ्यः शवो नमो। नमः सेनाभ्यः सेनानिभ्यः शवो नमो। नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यः शवो नमो। नमः सक्षद्भ्यो रथकारेभ्यः शवो नमो। नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यः शवो नमो। नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यः शवो नमो। नम इषुकृद्भ्यो दन्वकृद्भ्यश्च वो नमो। नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो। नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लोमे आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। एकदा थंडीच्या दिवसात सर्वत्र सर्दी खोकल्याची साथ आली होती। ज्या व्यक्तीला सर्दी ताप झाला आला असेल तिने स्वामीजींच्या दर्शनास येऊ नये असे केंद्रात सांगितले जात होते। साधकही या गोष्टी पाळत होते। एकदा स्वामीजींच्या दर्शनास मी हार उदबत्ती असे काही सामान घेऊन केंद्रात जाऊन बसले। आज माझ्या त्यांच्या दर्शनाचा वार होता। इतक्यात तेथे एक भगिनी आल्या, मला म्हणाल्या, तू आज दर्शनाला आली आहेस का? मी म्हणाले हो। त्या कडक शब्दात म्हणाल्या, हे बघ स्वामीजींना बरं नाहीये, तू आता जा। आता यापुढे स्वामीजी कुणालाच इथे भेटायला बोलवणार नाही, तुम्ही येऊ नका, हल्ली त्यांची तब्येत ठीक नसते। मी सर्द झाले, काहीच अर्थ कळेना। वाटले त्या चेष्टा करत असतील, पण अशी चेष्टा कोण करणार? त्यांच्या डोळ्यातील आणि स्वरातील ठामपणा बघून खात्री पटली की ती चेष्टा नाही. हृदयाला एकदम चटका बसला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दिवसभर डोळे सारखे भरून येत होते. स्वामीजींना काहीतरी विचित्र आजार आहे किंवा त्यांच्या माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे असे मला तीव्रतेने वाटत होते. नाहीतर स्वामीजी असा कसा निर्णय घेतील असे मला वाटले. संध्याकाळी केंद्र होते. त्या दिवशी मी केंद्रात काही कारणाने जाऊ शकले नाही. हे गेले होते. त्यांनी स्वामीजींना नमस्कार केला. त्यावेळी आपण स्वामीजींनी त्यांना निरोप दिला. रेवतीला सांग, मी तिला बोलवणार आहे. जरा बरे वाटले की मी सगळ्यांना बोलवणार आहे. त्यांनी हा निरोप मला दिला. माझा जीव एकदम भांड्यात पडला. त्यांनी बोलवायचे बंद केले तर आपण कसे दिवस काढणार असे वाटू लागले होते. आणि निश्चित काहीतरी चूक केली आहे, स्वामीजींना त्रास दिला आहे, त्याची खंत लागून राहिली होती, तीही निघून गेली. दुपारी स्वामीजींचा व्यायाम आणि त्याचबरोबर आम्हाला त्यांचा थोडाफार पवित्र सहवासही मिळत असे. स्वामींच्या आसपास वावरणे ही त्यांना सर्वांसाठी एक आनंदाचा ठेवा होता. त्यांचे संभाषण, हास्य यांची जणू मोहिनीच आम्हा सर्वांवर पडली होती. अशाच एका दुपारी 12-12:30 दरम्यान स्वामीजींचा व्यायाम सुरू होता. घरातील त्यांच्या हाताचा आणि पायाचा व्यायामानंतर स्वामीजी जिन्यात आले. फिजिओथेरपिस्ट ललिताताई ही त्यांच्या बरोबर होत्या. सरला मातोश्री, निरंजनाताई, मी, जयुताई ओक अशा काही जणी ध्यान मंदिर आणि स्वामीजींचे घर यांच्या मधल्या पॅसेज मध्ये उभे होतो. विलास दादा त्यावेळी स्वामीजींच्या पायाला इजा होऊ नये म्हणून घराचे पहिले 2 जिने झाडून ठेवत असे. कारण स्वामीजी दुखरा पाय एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर स्वतः ठेवत. तेव्हा पायरीवर ते थोडस घासल्यासारखं असं कधी कधी व्हायचं. विलास दादा जिन्याच्या खालच्या पॅसेज मध्ये उभा होता. स्वामीजी काठी टेकत टेकत एक एक पाय टाकत पायरी उतरत होते. स्वामी त्यांच्या मधुर आवाजात गुणगुणत होते, देव एका पायाने लंगडावो. थोडेसे ते थांबत म्हणाले, हा व्यायाम म्हणजे माझी मोठी कसरतच आहे पण तुमच्याशी बोलता बोलता सहज होऊन जातो. अवघड व्यायाम असे ते म्हणत होते खरे, पण त्यात पूर्ण लक्ष देऊन ते करत असताना त्या व्यायामातूनही ते आनंद घेत होते. इतकेच नव्हे, माझ्यासारख्या सर्वांना ते आनंदात सहभागी करून घेत होते. इतक्यात माझं लक्ष जिन्याच्या पायऱ्यांवर गेलं. कुठे कुठे 1-2 पायऱ्यांवर मातीचे कण आणि वाळूचे थोडेसे कण होते. स्वामीजी खाली उतरत निघाले पण मला मध्ये झाडायला जाता येईना. मी त्यांना विचारले, झाडू खाती माती पटकन? तर ते म्हणाले, राहू देत, मला काही त्रास होत नाही. एकदा का स्वामी उतरायला आणि चढायला लागले की मध्ये कोणीही जात नसे. ते त्या मातीवरून तसेच चालत गेले. मी ती माती झाडू शकले नाही याची आजही खंत मला वाटते. खरोखर परमार्थाच्या मार्गावरून आपल्या सर्वांना घेऊन जात असताना ती माऊली असे आपल्या विकल्पांचे किती खडे बाजूला सारत गेली असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आपल्यावरील प्रेमामुळे त्यांनी कशाकडेच लक्ष दिले नाही ही त्यांची मोठी कृपाच आहे. स्वामीजी जिन्यात व्यायामासाठी येतात याचा आम्हाला सराव झाला होता. घराचे दार उघडले आणि स्वामीजींचा आवाज आला की आमचं लक्ष बाहेर जायचे. एकदा असं घराचे दार उघडलेले आणि स्वामीजी घरातून बाहेर आले. मी केंद्राच्या अगदी मागच्या भिंतीलगत बसले होते. बसल्या बसल्याच मी डोकावून दारातून बाहेर पाहिले. दाराच्या थोड्या वरच्या भागातून राधिकाताईही बाहेर बघू लागली. स्वामींनी तिकडून आम्हाला बघितले. किंचितसे हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. आम्ही दोघे लगेच बाहेर पॅसेज मध्ये गेलो. आम्हाला बघून स्वामीजी म्हणाले, हे काय उठून बाहेर आलात? ध्यानाला न बसला होता, आम्ही मानेने होकार दिला, मग उठलात कशाला? ध्यानाला बसल्यावर ध्यान करावे, तुमचे सगळे लक्ष इकडे लागलेले असते की काय? स्वामीजी म्हणाले. आम्ही किंचित से हसलो. जा ध्यानाला जाऊन बसा, स्वामीजी आम्हाला म्हणाले. आम्ही ध्यानाला जाऊन बसलो, परंतु आमचे मन तेथेच जिन्यात स्वामींभोवती घुटमाळत राहिले होते. स्वामीजींच्या आजारपणाने घरातील प्रसिद्ध हलवाहलव थोडी कमी झाली होती, परंतु घराची स्वच्छता टापटीप यात कुठेही नेहमी नव्हते. एकदा त्यांच्याकडे मी दुपारी गेले होते. स्वामीजी पडून होते. मी खोलीत गेले, जमिनीवर बसले. स्वामी मला म्हणाले, वर बघ. बोटाने छताकडे निर्देश करत म्हणाले, बघ कशी फुलं छान दिसत आहेत. फुलं आणि छतावर मी आश्चर्याने छताकडे बघितलं. खरंच छतावर मोठमोठ्या आकाराचे लाल गुलाबी रंगातील गुलाब आणि बाजूला हिरवी पाने होती. अशा चित्राचा एक मोठा वॉलपेपर वर चिकटवला होता. मी म्हटलं, खरंच किती गोड दिसत आहे. ज्ञानोबा स्वरूपानंद यांच्याकडे पाहत ते म्हणाले, इथे सर्व संत राहतात, त्यामुळे ही वास्तू खूप प्रसन्न आणि शांत आहे. स्वामीजी हे आत्मज्ञानी महापुरुष होते, तरी कळकळ गबाळ राहणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. घरातील वस्तू जिथल्या तिथे आणि घराचा कानाकोपराही स्वच्छ असायला हवा असा त्यांचा दंडक होता. एवढ्यात एक भगिनी आजी स्वामीजींच्या कॉट जवळ ती बसली. हलक्या आवाजात ती काही सांगत होती. ती सांगत होती की तिच्या अगदी जवळच्या नात्यातल्या कुण्या व्यक्तीने तिला दुखावले होते, त्यामुळे तिच्या मनाला धक्का बसला होता. तिची चूक नसतानाही हे घडले होते. स्वामींनी तिचे सर्व बोलणे ऐकून घेतले. मग ते बोलू लागले, हे जग असेच आहे. कुठल्या तरी प्रसंगाने एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे मन दुखावले जाते, कटुता येते, कधी कधी चांगुलपणावरचा विश्वासही उडतो. मग आमच्या दोघींकडे बघत ते पुन्हा बोलू लागले, तुम्ही जगाकडे बघू नका, स्वामी काय म्हणतात ते ऐका. काळाच्या ओघात मी सांगतोय तो परमार्थ विसरू नका. जगात टक्केतोंडे मिळतातच, त्याने आपण विचलित होऊ नये, कठोर होऊ नका, मनाची कवळीत जपा, त्यामुळेच आपल्या अंगी परमार्थ टिकून राहील. लक्षात ठेवा, जगाचे बोलणे ऐकू नका, स्वामींचे बोलणे लक्षात ठेवा. या आता आनंदात राहा. स्वामीजी मोठ्या प्रेमाने आणि पोट तिडकीने सांगत होते. नंतर आम्ही त्या दोघांच्या चरण कमलांचे दर्शन घेऊन बाहेर पडलो. स्वामींनी घेतलेल्या एका सत्संगातील काही प्रश्न उत्तरे वाचते. जीवन मुक्ताला जन्म मृत्यू असतात का? मुक्ताची स्थिती अशी असते की त्याच्यासाठी परमात्मा आत बाहेर नटून राहिलेला असतो. गुंजभर सोने मूळ सोन्यात एकरूप होते. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात शिंपडले की एकरूप होते. मुक्त पुरुषाचा आत्मा परमात्म्यात विलीन होत असतो की त्याची गती असते. भगवंतांनी आज्ञा केली तरच ते परत जन्माला येतात. त्यांचा शुद्ध योगाच्या कुळात जन्म होतो अशी त्यांची गती आहे. याची समज सामान्य लोकांना नसते. हा जन्म नंतर पुन्हा मृत्यू, पुढच्या प्रवासाची या जन्मी तयारी होत असते. पण मुक्ताला मात्र पुढचा जन्म नसतो. ध्यानाने भूक जास्त लागते का? स्वामीजी हसत म्हणाले, ध्यान हे भूक लागण्यासाठी नाही. मुख्य गोष्ट लक्षात घ्यावी की ध्यान टाळण्याने मन प्रसन्न होते. आपण वेळोवेळी विचार करावा की आपले मन शांत तृप्त निर्वैर निरंकारी झाले आहे का? बोलणे नम्रतेचे होत आहे का? आपल्या वागण्या बोलण्यातून दुसऱ्या कोणाला त्रास होतो आहे का? होत असल्यास त्यात विचार करून सुधारणा करावी हे योग्य आहे. दुसरा प्रश्न, मांसाहाराने शरीर चांगले होते का? साधकांच्या जीवनात मांसाहाराचे महत्व आहे का? मांसाहाराने शरीर चांगले राहते हे चूक आहे. शाकाहारापेक्षा तुलनेने प्रथिने जीवनसत्वे कॅलरीज त्यात जास्त असतात, परंतु साधकाच्या दृष्टीने मांसाहार वर्जित आहे. मांसाहार करणारी मंडळी मनाने अशांत होऊन जातात. तसलं खाणंपिणं साधकाला उपयोगी नाही. घरी आईने बहिणीने किंवा बायकोने केलेले सात्विक अन्न खावे. अन्न ज्या संस्काराने बनले आहे त्या संस्काराप्रमाणे मन बनते, म्हणून अन्नाला फार महत्व आहे. शकून अपशकून यावर कितपत विश्वास ठेवावा. निरांजन पडली, मांजर आडवी गेली की अपशकून झाला असे समजतात, परंतु असा अपशकून होत नाही किंवा शकूनही होत नाही. नाम घेत नाही तेव्हा अपशकून होतो. सर्वात मोठा अपशकून देहबुद्धी हा आहे. शकून अपशकून अशा व्यर्थ समजुती आपल्यात आहेत, त्या व्यर्थ आहेत. आपण जन्माला आलो की सुख दुःख संकट येणारच. हरिस्मरणपूर्वक जीवन जगा. आपण नाम घेतो मग भीती कसली. आपण संत संगतीत आहोत हा खरा शुभ शकून आहे इतके समजा आणि आनंदात राहा. असे बोलून स्वामीजींनी हे उत्तर संपवले. श्रीकृष्ण अर्पण असतो.
हरी हरी. अभिजित ये
कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, न पाहेयाती कुळाचा विचार, न पाहेयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहेयाती कुळाचा विचार, न पाहेयाती कुळाचा विचार, भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाळितसे तूटी जन्म व्याधी, पाळितसे तूटी जन्म व्याधी, न पाहेयाती कुळाचा विचार, न पाहेयाती कुळाचा विचार, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदीन त्यांचे, एका जनार्दनी पाय वंदीन त्यांचे, एका जनार्दनी पाय वंदीन त्यांचे, न न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार
हरी हरी। परम पूजनीय स्वामी जी शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष आपल्या कृपेने शक्य तितकी पण नियमित साधना करीत आहे। प्रगती फार अधिक नाही तरी प्रश्न विचारतो आहे म्हणून आधीच आपली क्षमा मागतो। मी जेव्हा ध्यान नाम भजन इत्यादी साधना करू पाहतो तेव्हा मला नेहमी असे वाटते की आपण जितके प्रेम देह संबंधितांवर करतो तितक्या किंवा त्याहून अधिक प्रेम आपण देवावर का करू शकत नाही। लहानपणापासून अस्तिक्य बुद्धीचे संस्कार असल्याने अन्यथा विचार ही कधी फार काळ मनाला शिवला नाही। सारे सारे देवाला सांगायचे मार्ग दाखव म्हणायचे सद्बुद्धी दे म्हणायचे हे आणि हेच केले। कदाचित देहबुद्धी सबळ असल्याने मागितलेही असेल पण जी आर्तता सद्गुरूंबद्दल किंवा केंद्राबद्दल वाटते तितकी आर्तता इथे का नसावी हे कोडे वाटते। सद्गुरु आणि देव एकच पाहावा हे जरी खरे असले तरी देवाबद्दल इतके प्रेमळ भाव का निर्माण होत नाही हा प्रश्न मला फार सलतो। अगदी टोकाची भक्ती वगैरे अशा गोष्टींबद्दल मी नाही बोलत कारण ही फार पुढे आहे पण हा विकल्प सुद्धा नको यावा वाटतो। मग आजवर देवाला काय भयापोटी भजले स्वार्थापोटी भजले असेच वाटू लागते। कधी फार वाईट वाटले तर मी देवालाच मागतो की मला तुझे प्रेम वाटू दे रे। विवेकाने विचार केला तर आजवर जे काही सुख दुःख बघितले तर त्याचा मोठा आधार होता तो पाहून घेईल अति काळजी नको करायला असेही वडीलधाऱ्यांनी सांगितले। मी मानलेही कित्येकदा त्याची किती दया आहे याचा भरोसाही वाटला पण हे असूनही त्याच्याबद्दल इतकी माया का नाही वाटत। सद्गुरु सदैव आहेत म्हणून का ते अधिक प्रिय आहेत असावेथी पण देवाला वेगळा न्याय का व्हावा। सद्गुरु सदेह रूपाहूनही अधिक काहीतरी आहे हे माहीत आहे मग हा विवेक देवाला लावूनही आपण फार कमी प्रेम करतो हा भाव कसा दूर करावा। देवाचे प्रेम कसे वाढवावे देवावर प्रेम कसे आणि कोणत्या पद्धतीने वाढवता येईल मनात येणारे विकल्प कोणकोणत्या विवेकाने आणि विचारांनी दूर करू। आपण दयाळू आहात म्हणून हे धाडस करतो मला हे विचारायला खूप वाईट वाटते पण आपणच मायबाप असल्याने चांगल्या गोष्टीसाठी संकोच तरी कसा करू त्यातून चांगलेच मागणे करत आहे काही चुकल्यास क्षमा असावी असा प्रश्न आहे। मी जेव्हा ध्यान नाम भजन इत्यादी साधना करू पाहतो तेव्हा मला नेहमी असे वाटते की आपण जितके प्रेम देह संबंधितांवर करतो तितक्या किंवा त्याहून अधिक प्रेम आपण देवावर का करू शकत नाही असा पहिला प्रश्न आहे। खरा त्याच्या आधी निवेदन आहे शक्य तितकी पण नियमित साधना मी करतो प्रगती फार नाही तरी प्रश्न विचारतो आहे. शक्य तितकी आणि नियमित अशी साधना करायची आहे. यथाशक्य याचा अर्थ जितकी शक्य आहे तितकी. यथाशक्य किंवा यथाशक्ती म्हणजे आपल्याला जेवढी शक्तीचं टोक मोडून पडेल तितकी यथाशक्यचा अर्थ. यथा शक्ती याचा अर्थ याच्याहून अधिक शक्ती लावता येत नाही आपल्या मर्यादेमुळं, पण आपण लावत असलेली सगळी शक्ती लावली याला यथाशक्ती असं म्हणतात. यथाशक्ती म्हणजे वर्गणी मागायला गणेशोत्सव मंडळाची मंडळी आली, कार्यकर्ते आले, तर आपण कुठेतरी 11 रुपये 21 रुपये देऊन म्हणतो यथाशक्ती दिलेली आहे. यथाशक्ती म्हणजे जेमतेम जेवढं शक्य आहे तेवढं दिलं असा त्याचा अर्थ नाही. आपली सगळी शक्ती लावणं म्हणजे यथाशक्ती. यथाशक्य म्हणजे जेवढी शक्यता आहे तेवढी सगळी शक्यता लावून केलेली साधना म्हणजे यथाशक्य. त्यामुळे शक्य तितकी साधना केली जाते ही फारच मोठी गोष्ट आहे. शक्य तितकी साधना करण्याच्या आड जे जे येतं याच्यातून स्वधर्म कर्म बाजूला काढायची बरं का, ती तर करायलाच पाहिजेत. म्हणजे नोकरी उद्योग व्यवसाय याच्यामध्ये आपण जो वेळ देतो तो वेळ, जेवणाचा वेळ देखील याच्यातून काढून टाकू, तोही नको धरायला. जेवण खाण नाश्ता इत्यादी हा वेळ काढून टाकू, तो नको धरायला. व्यायामाचा वेळ देखील याच्यात नको घ्यायला, तोही आवश्यकच आहे. याच्या व्यतिरिक्त गप्पा टप्पा, पेपर वाचन, काही सुचत नाही म्हणून टीव्ही पाहणं अथवा भटकायला जाणं हा वेळ आपण वाचवू शकतो, आणि तो वेळ जरी आपण लावला तरी यथाशक्य साधना होईल. पण हे शक्य तितकी आणि नियमित करतात ही खूपच गोष्ट आहे. कारण नियमाच्या वेळेला असं होतं की आपल्या सगळ्या चित्तवृत्ती इंद्रिय देखील अनुकूल झालेली असतात, ती गोष्ट करण्यासाठी अतिशय अनुकूल झालेली असतात. शरीराच्या अंतर्गत एक नकळत घड्याळ बसवलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या त्या वेळेला ती ती गोष्ट करण्याची अति इच्छा निर्माण होते. स्नानाच्या वेळेला स्नान झालंच पाहिजे असं वाटतं, त्या त्या वेळेला ती ती गोष्ट व्हावी. त्यामुळे नियमानी साधना करणारा जो आहे त्याला साधनेची वेळ झाली की काही सुटे नसं होत, सगळ्या गोष्टी बाजूला सारून तो साधना करतो. पण त्याच्यासाठी नियमानी सगळ्याच दिनक्रम असणं आवश्यक आहे. फक्त साधनेच्या वेळेला नियम असं जर असेल तर तसं जीवनाचा काळाच्या दृष्टीने एक भाग पाडता येत नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टी नियमित असतील तेव्हा साधनाही खूप नियमित होते. या नियमित सगळ्या गोष्टींमध्ये कामाच्या पुढे मागे होणाऱ्या वेळा या वजा आहेत, त्या असायलाच हव्यात आपल्या कर्तव्याप्रमाणे. पण त्या धरून देखील एक नियमित जीवन जगता येणं शक्य आहे. त्यांनी म्हटलं की प्रगती फार अधिक नाही, प्रगतीकडे पाहू नका. जेव्हा रस्ता तुम्ही चालता आहात, ध्येय जरी आलेलं नाही तरी रस्ता कापला गेलेला आहे याच्यात काही शंका नाही. जेव्हा पावलं पुढे पडत आहेत तेव्हा रस्ता कमी झालेला आहे हे निश्चित. त्यामुळे एक दिवस आपण मुक्कामावर जाऊ याच्यात काही शंका नाही. त्यामुळे प्रगती ही जी गोष्ट आहे, कधी कधी प्रगतीचा दबाव मनावर असतो, जसं अजून मला उन्मनी अवस्था प्राप्त नाही झाली, ध्यानाला बसायचं नियमित आणि गुरुपदिष्ट मार्गाने ध्यान करायचं, त्याच्यामध्ये जे होईल ते सश्रद्धतेने स्वीकारायचं, उन्मनी अवस्था येईल. येईल न येईल, ती येते की नाही याच्याकडे जेव्हा आपण लक्ष देऊ तेव्हा साधं ध्यान देखील नीट करता येत नाही. असं असल्यामुळं ध्यानाच्या वेळेला फळाची अपेक्षा न धरताच ध्यान करायचं आहे. साधनेला देखील कर्माचाच नियम लागू आहे. ध्यान, नाम, भजन इत्यादी साधना मी करू पाहतो तेव्हा मला नेहमी असे वाटते की आपण जितके प्रेम देह संबंधितांवर करतो तितक्या किंवा त्याहून अधिक प्रेम आपण देवावर का करू शकत नाही. हा खरं प्रश्न विचारलेला आहे पण हे विधान आहे, याच्यात मी उत्तर देण्यासारखं काही नाही. हे विधान आहे स्वतः संबंधी केलेलं की देह संबंधितांवर आपण जितकं प्रेम करतो त्याच्याहून अधिक प्रेम देवावर करू शकत नाही, हे स्वतःबद्दल केलेलं विधान आहे. का करू शकत नाही हे जसं त्यांनी शोधायचंय. मी कोणाचे दोष नाही दाखवणार की या कारणाकरता तुम्ही करू शकत नाही, त्याकरता मी नाही बसलेलो. तसं म्हटलं तर ही वस्तुस्थितीच आहे. आणि आपलं जे सामान्य जीवन, साधकाचं जीवन, हे सर्वस्व असं जीवन आपण जगत नाही आहोत. म्हणजे काय, आपण संन्यास घेतलेला नाहीये, आपण पाश तोडून टाकलेले नाहीयेत. असं असल्यामुळं देह संबंधितांच्या संदर्भातली जी कर्तव्य आहेत तर ती कर्तव्य करावीत अशी आपली इच्छा देखील आहे. एका योग्य स्थितीने ते सुस्थिर असावेत अशी आपली भावना देखील आहे आणि त्याच्यात चूक काही नाही. याचा अर्थ आपण आसक्त झालो असं संसारी माणसांनी समजू नये. जर वडील असतील तर वडिलांचं हे कर्तव्यच आहे की आपल्या मुलाला या या मार्गांनी नीट यश मिळत नसेल तर कोणत्या मार्गांनी त्याला अजून आपण सुस्थिर करू शकू, हे कर्तव्यच आहे. ही देह संबंधितांच्या विषयी असणारी ममता केवळ नाहीये, तो स्थिर व्हावा, त्याचं सगळं नीट असावं, कारण त्याच्यावर यांचं सामान्य, साधक जरी असला तरी सामान्य जीवन अवलंबून आहे ना. त्याच्या सुख दुःखाचं काही देणं घेणं हे घरातल्या प्रत्येकाला लागतं. त्यामुळं इतक्या टोकाच्या अंगाने विचार करू नये की देह संबंधितांविषयी मला अजून आस्था वाटते. म्हणजे काय, आपल्याला जर कर्तव्यात्मक भूमिका आपल्याकडे असेल तर आपल्याला जेवढं शक्य तेवढं त्यांच्या संबंधी करणं हे आवश्यकच आहे. ते आपल्या कर्तव्यामध्येच येतं. आणि कर्तव्यातलं जर काही तुम्ही कमी केलं आणि काही जास्त ध्यान केलं त्याच्याऐवजी, कर्तव्यातलं काही कमी केलं आणि त्याच्याऐवजी काही जास्त नाम घेतलं त्याच्याऐवजी, तरी देखील कर्तव्यातली उणीव भरून नाही काढतायत. तुमची पायमुळं गेलेली आहेत संसारामध्ये. असं असल्यामुळं आपल्याला शक्य तेवढं करावं आणि बाजूला व्हावं, अलिप्त व्हावं, एवढं आपण करू शकतो पण करूच नाहीये असं असू नाही शकत. त्यामुळे देह संबंधितांवर प्रेम करणं आणि त्या ते प्रेम द्यावं घ्यावं या नात्यांनी एक विशिष्ट सुखमय जीवन देहाच्या संदर्भात असणारच पण जगावं, तर ही गरज आहे. देहवंत म्हणून आपल्या सगळ्यांची गरज आहे. साधक झाला म्हणून देखील हे बाजूला सारायला कोणी सांगित, कुठल्याही परमार्थामध्ये असं बाजूला सारायला सांगितलेलं नाहीये. त्यामुळे देवाचं प्रेम आणि देह संबंधितांचं प्रेम याची एकमेकांशी तुलना तितकी करू नका असं मी तुम्हाला सांगेन. तुमचं प्रेम वाहतं ही चांगली गोष्ट आहे. प्रेमाचा झरा जर आटला असेल तर देह संबंधितांच्या विषयी देखील जर आटला, देवाविषयी नाहीये तेवढं, आणि देह संबंधितांविषयी जर आटला तर मग तुम्ही निरस झालेले आहात, तुम्ही कठोर झालेले आहात, तुम्ही निष्ठुर झालेले आहात असा अर्थ होईल. आणि मग देवासंबंधीच्या प्रेमाचा झरा देखील वाहणं मुश्किल आहे, कारण झऱ्याचं ओरिएंटेशन ज्या बाजूने वाहतो ते वळवणं शक्य आहे, पण झरात जर नसेल तर. पत्नीवर प्रेमच नाहीये ही नाही चांगली गोष्ट. पत्नीवर प्रेम असावं, त्या प्रेमाचं ओरिएंटेशन रामाकडे वळवता येईल तेव्हा तुलसीदास जन्माला येतात. प्रेम तेच आहे पण कुठेतरी मोहरा वळवला, पण प्रेमच नसण्याची गरज नाही. प्रेमच जर नसेल तर मग धडगत नाही. त्यामुळे जरूर प्रेम असावं, आपल्या मुलांवर प्रेम असावं, आपल्या पतीवर प्रेम असावं, आपल्या पत्नीवर प्रेम असावं, त्यांच्यात ईश्वर पाहावा. अजून अजून व्यापक किंवा अजून अजून उदात्त दृष्टीने याच्याकडे तुम्हाला पाहता येणं शक्य आहे. मात्र ममतेचे जे दोष आहेत त्या दोषातून दूर होणं हा वेगळा विषय आहे. पण प्रेमच नसावं असं परमार्थ सांगत नाही. लहानपणापासून आस्तिक्य बुद्धीचे संस्कार असल्यामुळे अन्यथा विचार ही कधी फार काळ मनाला शिवला नाही. ज्यांनी कोणी प्रश्न विचारला त्याचं जीवन निश्चित संपन्न आहे असं मला वाटतं. आस्तिक्य बुद्धीचे संस्कार लहानपणापासून झालेले आहेत. जे शिकवतात आपल्या मुलांना नाही नाही असं जे शिकवतात तसं कधीही शिकवू नये. देव नाही, झूठ आहे, जे जे आहे म्हणून आहे, शंकराचं देऊळ कसलं आलंय, शंकराचं देऊळ राम कसलं आलंय राम, असं शिकवण्यापेक्षा आस्तिक्य बुद्धी आहे हे शिकवणं जास्त चांगलं आहे नाही हे शिकवण्यापेक्षा. कारण नाही हे तुम्हाला काय माहित नाही म्हणून, आपल्याला जे माहित नाही ते नाही असं आपल्या मुलांना कधी शिकवू नये. असं असल्यामुळं देव आहे आपल्याला माहित नसलं तरी कोणीतरी म्हणतो आहे म्हणून आहे. त्याच्याऐवजी कोणीतरी श्रीराम लागू वगैरे नाही म्हणतात म्हणून नाही असं शिकवू नये. आस्तिक्य बुद्धी ही फारच चांगली. आस्तिक्य बुद्धीनीच प्रगती होते. सगळं शिक्षण आस्तिक्य बुद्धीवरच अवलंबून आहे, होय बुद्धीवर अवलंबून आहे. त्याच्या खरी शिक्षण होतच नाही. शिक्षण घेणारा श्रद्धायुक्त असतो आणि देणारा आहे भावानी देत असतो. तेव्हा त्याचे खोल संस्कार अंतर्यामी उमटतात. तसं म्हटलं तर सगळं काल्पनिक आहे, पण सगळं काल्पनिक आहे म्हणून सगळं उडून लावू शकत नाही. मी मध्ये वाचलं तर की आपलं जे गणित आहे त्या गणितामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तर 7 ला 10 म्हणू शकले असते. 10 ही कल्पना आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 10 11, 12, 13, 14, 15, 16, 20 असंही म्हणू शकले असते. 10 ही गोष्ट नाही. पण माणसाला 5 आणि 5, 10 हाताची बोट आहेत, पायाची बोट आहेत, म्हणून 10 पाशी कुठेतरी ते थांबले असावेत असा निष्कर्ष आहे. गणितात काही बदल नसता झाला. फक्त जे 10 च्या 8 च कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये थोडा बहुत बदल झाला असता, तीच उत्तर आली असती, तेच निष्कर्ष निघाले असते. पण हे सगळं कुठेतरी मानावंच लागतं. म्हणून लहानपणी अंकगणित शिकताना की याची किंमत 100 आहे असं मानू, असं मानून जसं पुढे जावं तशी आस्तिक्य बुद्धी आहे. सगळं मानण्यावरच आहे. विषुववृत्त ही काल्पनिक रेषा आहे. कर्कवृत्त ही काल्पनिक रेषा आहे. पण ती मानली म्हणजे मोठा फरक पडतो ना. ती अशी थोडीच रेषा आहे. त्या तऱ्हेने आस्तिक्य बुद्धीचे संस्कार झालेले आहेत म्हणून तर परमार्थाकडे ही व्यक्ती आली. अन्यथा विचार ही कधी फार काळ मनाला शिवला नाही. सारे सारे देवाला सांगायचे, किती चांगला मार्ग दाखव म्हणायचे, सद्बुद्धी दे म्हणायचे, आणि हेच केले असं ते म्हणतात. कदाचित देहबुद्धी सबळ असल्याने मागितलेही असेल तरीही चालेल. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. देवापाशी बोलावं, देवापाशी मागावं असं केलं तरी देखील चालतं. अगदी संतत्वाच्या शेवटच्या पायरीवर देखील तसंच करताना दिसतात. रामकृष्ण कालीमातेपाशी जायचे आणि तिच्याशी बोलायचे, तिला काहीतरी मागायचे. स्वरूपानंदांनी मागितलेला आहे, नामदेवांनी देखील मागितलेला आहे, देवापाशी सगळ्यांनीच मागितलेला आहे. पण जी आर्तता सद्गुरूंबद्दल किंवा केंद्राबद्दल वाटते तितकी आर्तता इथे का नसावी हे कोडे वाटते. देवाबद्दल तितकी आर्तता वाटत नाही, देवाच्या प्राप्तीविषयी तितकी आर्तता वाटत नाही असं म्हटलेलं आहे. हेही केंद्रात आल्यावरच समजलं. एरवी देव हा मागण्याची वस्तूच होता. प्रार्थना करायची मनोभावे आणि मागायचं याचं ठिकाण म्हणजे देव. आपण देवस्वरूप व्हावं, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो, हा परमार्थ मी स्वामींकडेच ऐकला. त्याच्या आधी देवाबद्दल मलाही अशी कल्पना नव्हती की देवस्वरूप व्हावं वगैरे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नसेल. मनोभावे हात जोडायचे, प्रार्थना करायची आणि मागायचं, मागितलं तर मिळतं असा कित्येकांचा अनुभव आहे. यालाही मोठं मानसशास्त्रीय कारण आहे. मागितलं की तुमच्या सगळ्या चित्तवृत्ती तुम्ही जेव्हा नम्रतेने मागता तेव्हा एक होऊन जातात, आत वळल्यासारख्या होतात, तुमची सगळी शक्ती एकवटते आणि तुमच्या अस्तित्वातून तो संकल्प बाहेर पडतो आणि ते विराट जे आहे बाहेर ते तो संकल्प पूर्ण करतो, देव देतो. मागण्यामध्ये काही चूक नाही. मागण्यानी पूर्ण होतं देखील. याचं कारण मागण्यानी तुम्ही त्या विराटाशी एकरूप होता आणि मग त्या विराटाच्या इच्छेने तुम्हाला मिळतं. अशा तऱ्हेने मागण्यापुरता देवाचा संबंध, पण केंद्रात यायला लागल्यावर किंवा ज्या कोणाला सद्गुरु भेटले ते मात्र आत्मदर्शनाचा मार्ग सांगतात, स्वरूपबोधाचा मार्ग सांगतात. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूच आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, असं सांगायला ते सुरुवात करतात. ही फार मोठी अलौकिक किंवा विलक्षण घटना त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये घडते. मी आणि ब्रह्म, तूच ब्रह्म आहेस असं सांगतात. देह मन बुद्धीला बाजूला सारल्यानंतर जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आणि ब्रह्म याच्यामध्ये काही फरक नाही हे सद्गुरूंकडे गेल्यावर समजतं. आणि मग एक नवीनच अभ्यास सुरू होतो. देवाला हात जोडून मागणं हा जो अभ्यास आहे तो कोणाकोणाच्या बाबत कसाच राहतो आणि कोणाकोणाच्या बाबत तो अभ्यास पूर्ण नाहीसा होतो. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ग्रहणाप्रमाणे आणि त्याचे सगळे प्रयत्न हे स्वरूप प्राप्तीसाठी म्हणून सुरू होतात. त्यांनी जे म्हटले की जेव्हा ध्यान नाम भजन इत्यादी साधना मी करू पाहतो, अनेक साधना जरी असल्या तरी नामाचाही उद्देश राम राम म्हणता रामची होईजे असा साधकाचा असतो. आता त्याच्या सगळ्या साधनांचे उद्देश परमात्म प्राप्ती हे राहतात आणि परमात्म प्राप्ती हा उद्देश राहिल्यामुळं देवाबद्दलची आर्तता ही जी गोष्ट आहे उद्देशच तसा नसल्यामुळे ती कधी जाणवत नाही असं व्हायला सुरुवात होते. साधना नाम अनेकता असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये चिंतन चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतन ही साधना करत असताना आपण अत्यंत मौन व्हावं, निस्तरंग व्हावं, मनरहित व्हावं आणि मग चिंतन करावं. परमात्म्याचं स्वरूप काय आहे याचं चिंतन करावं, आपलं स्वरूप काय आहे याचं चिंतन करावं. आणि आपण आणि परमात्मा एक कसे आहोत असं चिंतन करावं. अशा चिंतनाने तद्रूपता प्राप्त होते, अर्थतेचा प्रश्न येत नाही. ध्यान करत असताना ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण, ध्यान धरणारा कोण आहे, मी जाणीवरूप अविनाशी, जाणीवरूप अविनाशी सच्चिदानंदाचं ध्यान करतो आहे. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. असं करून ध्याता ध्येय वस्तूशी तदाकार होऊन जातो, अनन्य होऊन जातो. नाम घेत असताना मात्र ईश्वराशी संबंध येतो, या चिंतन आणि ध्यानामध्ये तितका येत देखील नाही, पण नाम घेत असताना ईश्वराच्या नामाशी तरी संबंध येतो. ईश्वर ही जी संकल्पना आहे, देव ही संकल्पना आहे, तिच्या नावाशी संबंध येतो. पण एकूण नामस्मरणाचा उद्देश देखील स्वरूप प्राप्ती हाच राहतो, आत्मप्राप्ती हाच राहतो. पतंजली महामुनींनी म्हटलंय की ईश्वर प्रणिधानात्वा, म्हणजे ईश्वर प्रणिधानाने देखील हे प्राप्त होऊ शकतं, म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी ईश्वर देखील साधन होऊ शकतो. ईश्वराला साधन बनवणं, जे साध्य आहे त्याला अधिक साधन बनवणं. साध्य आहे राम परमात्मा, त्याला साधन देखील बनवायचं, राम हे नाम ही घ्यायचं. आणि तत् जपस तदर्थ भावनम, आणि त्याचा जप त्याच्याशी एकरूपतेच्या भावनेनी करायचा. म्हणून इथं देखील देवाला मध्ये घेतलेलं आहे, पण अर्थतेचा संबंध नाहीये, त्याच्याशी एकरूपते करताच घेतलेला आहे. भजनाचाही तोच प्रकार आहे. भजन करत असताना विशेष करून एक तर देवाविषयी असतं, किंवा आचरणाविषयी असतं, किंवा साधनेविषयी असतं. भजनाचे विषय ठरलेले आहेत बरं का. स्तुती असते किंवा शरणागती असते किंवा त्याच्या स्वरूपाचं वर्णन असतं, त्याच्या रूपाचं वर्णन असतं, असे भजनाचे ठराविक विषय आहेत. याच्या बाहेर भजनाचे कोणते विषय नाहीत, ते देवाशी संबंधित आहेत. आणि शब्द आहेत संतांचे. आपण ही गोष्ट कशी प्राप्त करायची याच्या युक्त्या संतांनी त्याच्यात सांगितलेल्या असतात. भजन म्हणजे एक मोठं प्रवचन चार कडव्यांमध्ये लिहिल्यासारखीच गोष्ट असते, बाकी काही नाही भजन म्हणजे. असं असल्यामुळं भजन हे तुम्हाला बोध देण्यासाठीच असतं. असं असल्यामुळं संतांच्या शब्दांवर विश्वास, आणि तुम्ही तुमचा मार्ग भजनामधून शोधणं, तो कन्फर्म होणं, अशाच प्रकारचा एकूण भजनाचाही भाव राहतो. भजनाचा ईश्वराशी संबंध आहे, पण तरी देखील मार्ग अथवा कोणती भावना धरायची याचं मार्गदर्शन, किंवा कसं प्रेम करायचं याचं मार्गदर्शन असंच असतं. आणि त्यामुळं चित्तशुद्धी होते. परत आर्ततेचा संबंध कमी, काही काही खूप आर्त भजन आहेत, अशा वेळेला खरंचच डोळ्यातून पाणी येतं, तो भेटावा असं वाटतं. या आधीच्या साधनेच्या तुलनेने भजनाच्या वेळेला कित्येकांना आर्तता प्राप्त होते. पूजा तीर्थयात्रा अशी जी साधन आहेत, त्या साधनांच्या वेळेला देखील जेव्हा या साधनांचं अतिविकसन होतं, तेव्हा पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, एकूण सगळ्याचा कल हा तुम्हाला आत्मदर्शन कसं व्हावं याकरताच आहे. देव देऊळ परिवारू कोरोनी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न होवावा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पूजा ही सुरुवातीला देव आणि भक्त हे दोन अशा प्रकारे जरी झाली, तरी देखील सर्वांनी हेच सांगितलेलं आहे, एकाच दगडातून देऊळ कोरलेलं आहे, त्याच दगडाचा देव आणि त्याच दगडाचं पूजा साहित्य. असं करून जसा भक्तीचा व्यवहार लेणी तिथे निर्माण केलेली असतात तसाच एकूण भक्तीचा व्यवहार का नको व्हायला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आत्मदर्शनाकडे घेऊन जातात, त्याचा उद्देश तो आहे. त्यामुळं ते असं म्हणतात की देवाबद्दलची आर्तता परत आता वाटत नाहीच. म्हणजे सुरुवातीला देव मागण्याचं साधन म्हणून आर्तता नव्हती आणि आता केंद्रात आल्यामुळं सद्गुरूंकडे आल्यामुळं साधना करतो नियमित यथाशक्य, पण देवाबद्दल आर्तता अजूनही वाटत नाही असं ते म्हणतात. एकूण जी आर्तता सद्गुरूंबद्दल किंवा केंद्राबद्दल वाटते तितकी आर्तता इथे नसावी हे कोडे वाटते. सद्गुरू आणि देव एकच पहावा हे जरी खरे असले तरी देवाबद्दल इतके प्रेमळ भाव का निर्माण होत नाहीत? कारण आता सद्गुरूंकडे आल्यानंतर काही गोष्टी तुमच्या जीवनातून आपोआप गेल्या असतील, जरा नीट आठवून पहा. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुम्ही कोणी कधी सारसबागेत नियमित जाणारे असता, कोणी नियमित पर्वतीला जाऊन दर्शन घेणारे असाल, नंतर ती गोष्ट तुमच्या जीवनातून गेली. गुरुवारी दत्ताला जाणारे असाल, ती गोष्ट तुमच्या जीवनातून गेली, तुम्हाला पत्ता देखील लागला नाही कशी आणि कधी गेली. शिवरात्रीच्या वेळेला शंकराला न नियमाने जाणारे तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी केंद्रात उपस्थित राहता, एकादशीला विठ्ठलवाडीला जाणारे तुम्ही आता तितके जात नाही. हा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या न कळत घडलेला बदल आहे. कारण देवाची संकल्पना आता सद्गुरूंभोवती केंद्रित झाली. असं झाल्यामुळं तुम्ही आता देवाला तसे जात नाही. पूर्वी जात होतात पण मागत होतात, आर्तता नव्हती. आणि आता तुम्ही जातच नाही, याचं तुम्हाला वैषम्य वाटायला लागलं की आपण ते आता करतच नाही. आणि देवासमोर उभे राहिलात तरी तुमच्या तोंडून सद्गुरूंचंच नाव येतं अशी अजून एक गोष्ट निर्माण झाली. दत्तात्रयांच्या समोर उभं राहिला पण नमस्कार करताना मात्र म्हणतोय स्वामी. गणपतीच्या समोर जाऊन उभे राहिलात पण नमस्कार करताना म्हणतोय की स्वामी. असं व्हायला लागलं. देवाबद्दलचे प्रेमळ भाव परत नाहीतच असं त्यांची अडचण ते सांगतायत. हा प्रश्न मला फार सरतो. सद्गुरु आणि केंद्र, सद्गुरूंकडून जे मिळतं ते देवाच्या बद्दल असणारी जी भावना असते त्या भावनेपेक्षा किंवा देव आहे असं म्हणून देवळात जाण्यापेक्षा कितीतरी अधिक सद्गुरूंकडे गेल्यानंतर मिळायला सुरुवात होते. कितीतरी अधिक, कारण देव बोलत नाही. ज्यांनी देह ठेवलेले आहेत अशा सद्गुरूंच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन देखील तितकं मिळत नाही. जे जिवंत संतांकडे गेल्यावर मिळतं ते कुठंच मिळत नाही. कारण तुमच्या मनात निर्माण झालेल्या शंकेला विचारल्यानंतर तिथं उत्तर येईल. इथं फक्त शंका प्रदर्शित करायची. मला असे कित्येक चांगले चांगले साधक माहिती आहेत की त्यांच्या असलेल्या श्रद्धेमुळे, आणि ते चांगलंच आहे, त्यांच्या सद्गुरूंच्या समाधीच्या तिथे जातात आणि म्हणतात की मला काहीतरी मार्ग दाखवा, मी या ठिकाणी आहे, हे बरोबर आहे की नाही. आणि ती समाधी उगी असते, देवळात असणारी ती मूर्ती उगी उभी असते. मग कोणाकोणाला असं वाटतं की मार्ग ते दाखवतात देखील आणि काही ना काहीतरी सांगत राहतात, पण तुमच्या प्रकृतीला धरून हयात असलेली व्यक्ती जे सांगेल ते आणि तुमची कल्पना निर्माण झाल्यामुळं जे सांगितलं असं वाटतं ते याच्यात फरकच राहतो. असं असल्यामुळं सद्गुरूंबद्दल सद्गुरूंना नमस्कार करताना एक प्रकारे आर्तता जाणवते माझाही प्रवास बरोबर असाच झाला. मी कधीही कुठल्याही सगुणाच्या समोर जाऊन डोळे पाणावून घेतले नाहीत, कधीच माझे पाणावले नाहीत, कधीच नाही. असच देव श्रद्धेनी भावानी नमस्कार बाहेर पडायचं. फार तर काही मागायचं बाहेर पडायचं. पण कोणी जर म्हटलं की अमुक अमुक मूर्ती आह काय छान शेषशाही, मला कधीच आकर्षण वाटलं नाही. असेल काय दर्शन इतकी इतक्या अडचणीतून ते चढून गेलं आणि मग ती मूर्ती, मला कधीच आकर्षण वाटलं नाही. तशा तऱ्हेने देवाचं आकर्षण कधीच वाटलं नाही. पण सद्गुरूंच्या ठिकाणी खूप आर्तता निर्माण झाल्यामुळं अगदी अचूक प्रसंगी कधी डोळे पाणावायला लागायला लागले काही समजलं नाही. हे कसं झालं तेच कळलं नाही. मी प्रथम पंढरपूरला गेलो. आणि पांडुरंगाच्या समोर सगळ्या अंगाला कंप फुटला, पाय पाय लटपटायला लागले. डोळे पाणावले, हुंका बाहेर पडला, रडायला लागलो. पण जर नीट नीट आठवलं तर मला असं वाटतं की मी त्या पांडुरंगाच्या ठिकाणी स्वामीजींना पाहिलेलं होत. मला ते दोन्ही दर्शन एकत्रच वाटलं की माझे सद्गुरु देखील ज्याला ज्याच्यावर इतकं प्रेम करतात, ज्या मूर्तीच्या समोर मोठे मोठे संत ज्ञानेश्वरादी, आताच्या भाषेत म्हणायचं तर ज्यांच्या समोर आचार्यांची विकेट पडली, फार लोटांगणी केले, अशी मूर्ती आपण पाहतो आहोत. ही मूर्ती म्हणजे अंतर्यामी परमात्माच आहे माझे सद्गुरु. ते जशा बोधानी अंतर्यामी युक्त असतात तशीच ही मूर्ती. एवढे विचार नव्हते आले मनात, हे सगळं एकदम झालं. आता मी म्हणतो की असं झालं असावं. आणि अचानक देवाबद्दल प्रेम मनात उचंबळून आलं. आणि आता कधी कधी कुठं कुठं असं सहज होतं, त्याच्यासाठी कसलाच अभ्यास नाही केला. ध्यानामुळं झालं असं मला वाटतं. ध्यानामुळं भाव निर्माण झाले आणि सद्गुरूंमुळे भाव निर्माण झाले. हा प्रश्न मला फार सलतो. अगदी टोकाची भक्ती वगैरे अशा गोष्टींबद्दल मी नाही बोलत, कारण ती फार पुढे आहे. पण हा विकल्प सुद्धा नको यावा असं वाटतं. देवाबद्दल प्रेमळ भाव का निर्माण होत नाही असं म्हटलंय. आजवर देवाला काय भयापोटी भजले, स्वार्थापोटी भजले असेच वाटू लागते. कधी कधी फार वाईट वाटते. तर मी देवालाच मागतो की मला तुझे प्रेम वाटू दे रे. चांगलंय म्हणावं, पण नाही म्हटलं तरी तो देतो. पण म्हणावं, विवेकाने विचार केला तर आजवर जे काही सुख दुःख पाहे बघितले त्याचा मोठा आधार होता तो पाहून घेईल. अति काळजी नको असेही वडीलधाऱ्यांनी सांगितले. मी मानलेही कित्येकदा त्याची किती दया आहे याचा भरोसा वाटला. पण हे असे असूनही त्याच्याबद्दल इतकी माया का नाही वाटत, आता का नाही वाटत तर नाही वाटत, असं आता या क्षणाला आपण असे आहोत असं समजून घ्यावं. याच्यात न्यून काही नाही हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. याच्यामध्ये कमतरता काही नाही. जसं प्रेमाच्या झऱ्याबद्दल मी म्हटलो, कुटुंबियांबद्दल वाटतं आहे ठीक आहे चांगलं आहे, ते वळवता येईल. प्रेमच नसणं हे चांगलं नाही. तसं केंद्राबद्दल सद्गुरूंबद्दल जेव्हा भरोसा वाटतो, आपल्याला आधार वाटतो, सर्वस्व आहे असं वाटतं, देवाबद्दल होईल. सद्गुरूंबद्दल माया वाटते, देवाबद्दल वाटेल. सद्गुरू सदैव आहेत म्हणून का ते अधिक प्रिय आहेत? खरं आहे, ते सदैव आहेत म्हणून ते अधिक प्रिय आहेत. सद्गुरु जेव्हा सदेह होते तेव्हा तिथं जा असं कोणाला सांगायला लागत नव्हतं. आता जा असं सांगायला गेलं तरी देखील सगळे जात नाहीत. सदेह असतात तेव्हा अधिक प्रेम वाटणारच. सद्गुरु सदेह आहेत म्हणून का ते अधिक प्रिय आहेत? हो, जेव्हा ते देह ठेवतात तेव्हा देव होतात. मग आमच्या मनावर राहतं, एरवी आम्ही चुंबकासारख्या चुंबकाकडे जसं आकर्षित व्हावं तसे आम्ही आकर्षित होत होतो. रोज जात होतो, दिवसातून दोनदा जात होतो, मी कधी कधी तीनदा जात होतो. पण देवाला वेगळा न्याय का व्हावा? सद्गुरु देह रूपाहून सदेह रूपाहूनही अधिक काहीतरी आहे हे माहीत आहे. मग हा विवेक देवाला लावूनही आपण फार कमी प्रेम करतो, हा भाव कसा दूर करावा? म्हणून सद्गुरु देव, सद्गुरु देव अशा प्रकारच्या तुलनेने हा प्रश्न सुटणार नाही. कोणीतरी एक देव, एको देवो, वासुदेवो वा शिवो वा केशवो वा शिवो वा, बस चालेल आपल्याला. सद्गुरु देव वाटतात ना, ठीक आहे, तिथून करा सुरुवात. आता ते देवाविषयी तसंच प्रेम याच्यासाठी अडून बसू नका, हटू नका, हट्ट धरू नका. कोणी या मार्गाने जातात, कोणीतरी त्या मार्गाने जातात. नामदेव जात होते विठ्ठलाच्या प्रेमाने, त्यांना सांगायला लागलं की सद्गुरूंवर प्रेम करायला पाहिजे, सद्गुरू असायला पाहिजे. जीवन हे बॅलन्सनीच चालतं, पण तिथं प्रेम होतं म्हणून विसोबा खेचऱ्यांवर बसलं. तिथंही नसतं तर कसं बसलं असतं? म्हणून देवाचं प्रेम कसं वाढवावं? देवावर प्रेम, आपलं प्रेम आहे ते योग्य वेळेला व्यक्त होईल. मूर्तीवर प्रेम करणं फारच अवघड असत, व्यक्तीवर प्रेम करणं देखील फारच अवघड असत. मूर्तीवर जे प्रेम करतो ते तुलनेने सोपं असतं, व्यक्तीवर जे प्रेम करतो ते तुलनेने सोपं असतं. अवघड तर दोन्ही आहे, सोपं तर दोन्ही आहे. मी असं वाचलं की जर पुजाऱ्याला देव हर क्षणाला जाब विचारायला लागला, व्यक्ती विचारते तशी, की आज 6 वाजता उघडलंस दार, काल 5:30 उघडलंतस, अर्धा तास उशीर काय म्हणून झाला, आज पूजा अर्धी वाटीच दूध, असं जर रोज घडायला लागलं आणि वर्षानुवर्ष घडायला लागलं तर देवाचा पहिला वैरी पुजारीच होईल. मूर्ती पूजा हा आपल्या अहंकाराचाच भाग आहे, कारण आम्हाला माहिती आहे की अर्धी वाटी दिलं तरी मीच देणार आहे, वाटीभर दिलं तरी मीच देणार आहे. आज तुझी पूजा नाही माझ्याच मनात आहे, मी म्हणेन आज मला गावाला जायचंय बुवा तू पारोसा, चालतंय. मी आहे करणारा आणि न करणारा. अशा रीतीने मूर्ती पूजेच्या वेळेला देखील प्राधान्य मलाच असतं, ते सगुणाच्या ठिकाणी नसतं. ते विचारतात किती वाजले, वेळ पुढे गेली, मला विचारलंस त्यांनी, 9:30 थांबवणार होतास ना, 9:30-5 असं जर सारखे विचारायला लागले, 10 वाजता येणार होतास, 10:10 काय म्हणून झाले, तर अवघड होऊन जातं सगुणाच्या समोर. तितकं सगुणाच्या समोर सोपंही होऊन जातं, कारण ते मग प्रेमही करतात, ते जाब विचारतात पण डोक्यावरून हात फिरवतात, पाठीवरून हात फिरवतात. आता आपण ऐकलं ना की मन देखील त्यांच्या भोवती घोटाळायचं, कोणीतरी त्यांना म्हटलं की आता तुम्ही यायचं ना इथं, तीच गोष्ट स्वामीजींनी कशी सांगितली, सगुणाचं वैशिष्ट्य, की थोडं माल बरं वाटलं ना की मी तुम्हाला सगळ्यांना परत बोलवणार आहे. डोळ्यातून तचकन पाणी आल्याखेरीच राहत नाही. ही जी सगुणाच्या ठिकाणी उपलब्धता आहे प्रेमाची, साक्षात लगेच प्रेम जाणवणं, असं नव्हे की काय ठरलंय आपलं असा सारखा कायदे कानून आणि व्यवहार, असं नाहीये. हा प्रेमाचा व्यवहार आहे. असं असल्यामुळं सगुणाच्या ठिकाणी तुमची जास्त भक्ती असेल, जास्त प्रेम असेल, त्या तऱ्हेने देव हा तुमच्या मनावरच आहे. त्यामुळे इतकं वाईट वाटून घेऊ नका. जेव्हा सद्गुरूंविषयी खूप पराकोटेचं प्रेम निर्माण होईल तेव्हा देवाबद्दल देखील तेवढंच होईल, होईल, होणारच, पण समजून उमजून होईल. देव हा तिथं आहे, त्या मूर्तीच्या आत अव्यक्त स्वरूप त्यांनी तो खरं नटलेला आहे. औपनिषदिक वर्णनांनी असलेला देव आम्ही आमच्या समोर पाहतो आहोत. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, हे समस्त आहे. आणि मग तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी, असा हा श्रीहरी आहे, असं खऱ्या अर्थाने सगुणाचा बोध होईल. आपण दयाळू आहात म्हणून हे धाडस करतो, तर देवाचं प्रेम वाढवणं कमी आहे असं वाटणं असं काही होऊन देऊ नका. या सगळ्या आपोआप गोष्टी घडतील असं मी तुम्हाला निश्चित सांगतो, आणि त्या अतिशय सुखकर असतील जेव्हा ते प्रेम निर्माण होईल. तेव्हा तथाकथित प्रेम असणाऱ्यांना तुम्ही सरसहा मागे टाकाल. मागे टाकण्याचा भाव नसेल, जगाच्या दृष्टीने तुम्ही मागे टाकाल. आणि तुम्हाला देवाला नमस्कार करताना देखील सद्गुरूंना नमस्कार करताना होतं तसंच होईल. तुम्ही त्याचा अनुभव आपल्यातल्या काही जणांनी पंढरपूरला घेतलेला देखील आहे, आणि कित्येकांनी मला असं सांगितलं की याच्या आधी पंढरपूरला आम्ही गेलो होतो पण असं नाही झालं. याचंही कारण सद्गुरूच असतात. ते सांगतात कसं दर्शन घ्यायचं, आणि मग त्या दर्शनात देखील एक मोठं सुख प्राप्त होतं. त्यामुळं काही घोटाळ्यात पडण्याची आवश्यकता नाही. सद्गुरूंवरचं प्रेम हे देवावरचंच प्रेम आहे. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.
श्री राम.